नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरात अभिवादन. पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न, कृषी मंत्री धनंजय मुंडे. नांदेड शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज नांदेड दौऱ्यावर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची काल 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. तसंच सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. राजभवन परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा इथं गांधीजींचं वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते काल मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या खादी महोत्सवाचं उद्घाटन झालं. गांधीजींच्या विचारांची अंमलबजावणी करण्याचं काम खादी आणि ग्रामोद्योग विभाग करत असल्याचं राणे यांनी नमूद केलं. मराठवाड्यातही सर्वत्र गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं शहागंज परिसरात असलेल्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं शहरातल्या प्रोझोन मॉलमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. 2 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 100 अधिक चित्रांचा आणि माहितीचा समावेश आहे. जालना महापालिकेच्या स्वच्छता विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या 22 महिला आणि पुरुष सफाई कर्मचाऱ्यांचा काल गांधी जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी उपस्थितांना स्वच्छता शपथ दिली. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात आलं. नायब तहसीलदार डीएस जोशी यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पीक विम्याची 25% अग्रिम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. नागपूर जिल्ह्यात 23 सप्टेंबरला झालेल्या ढगफुटी सदृश पावसात नुकसान झालेल्या शेतीची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. विविध गावांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कृषी मंत्र्यांनी आपला ताफा अनेक ठिकाणी थांबवून पाहणी केली. तसंच भेटीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांची निवेदनं स्वीकारून शेतकऱ्यांना मदतीबाबत आश्वस्त केलं. बिहार राज्य सरकारनं केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल काल प्रसिद्ध झाला. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबद्ध कार्यक्रम महायुती सरकारनं जाहीर करावा अशी आग्रही मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. नांदेड इथल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या सुमारे 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 प्रौढ रुग्ण तर 12 नवजात अर्भक होती. प्रौढ रुग्णांमध्ये 4 जणांना हृदयविकार, 1 रुग्ण विषबाधा, 1 रुग्ण जठरव्याधी, 2 रुग्ण मूत्रपिंड व्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, 3 रुग्ण अपघात आणि इतर आजार तर 4 अर्भक अंतिम अवस्थेत खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध असून डॉक्टरांसह इतर कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. मात्र गेल्या 2 दिवसात अत्यवस्थ रुग्ण, विशेषतः अंतिम अवस्थेतील रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्याचं अधिष्ठाता डॉ एस आर वाकोडे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
डॉक्टर्स वगैरे सर्व 24 तास कार्यरत आहे. डॉक्टर्स आणि औषधाची कुठलीही कमतरता नसून या सर्वांना शर्थीचे प्रयत्न करून त्यांची मुळातच आजार हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे ह्या सर्वांचे मृत्यू झालेला.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या संदर्भात बोलताना या ठिकाणी 6 जिल्ह्यातून दररोज दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता तज्ञ डॉक्टरांच्या सक्षम पथकासह दर्जा आणि सुविधांची वाढ होण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आज नांदेडमध्ये येत आहेत. ते शासकीय रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्याबाबत ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत सामंजस्य करार केला जाणार आहे. या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार काल लंडनला रवाना झाले. आज या करारावर स्वाक्षरी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई केली. पदक तालिकेत 13 सुवर्ण 24 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकं जिंकून भारत सध्या चौथ्या स्थानावर कायम आहे.
महिलांच्या स्टीपलचेस प्रकारात भारताच्या पारुल चौधरीनं रौप्य पदक तर प्रीतीनं कांस्य पदक पटकावलं. स्पीड स्केटिंग प्रकारात महिला तसंच पुरुष संघांनी कांस्य पदकं पटकावली. टेबल टेनिसमध्ये महिला दुहेरीत सुतीर्ता मुखर्जी आणि आयिका मुखर्जी जोडीचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानं त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एडापल्ली एनसी सोजननं रौप्य पदक जिंकलं. दरम्यान या स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेनं 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा क्रीडाधिकारी सुहासिनी देशमुख यांच्यासह अनेकांनी अविनाशचं अभिनंदन केलं आहे. अविनाशच्या या कामगिरीबद्दल त्याचे वडील मुकुंद साबळे आणि आई वैशाली साबळे यांनी या शब्दात आपला आनंद व्यक्त केला.
काल जी स्पर्धा जी झाली त्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळाल्यामुळे मला मोठा भरपूर आनंद वाटतो की आपल्या मुलांनी अविनाशनी देशात एकदम नाव उंचावलं की अविनाशनी लय भरपूर कष्ट करून अख्या देशामध्ये नाव उंचावलं. मला खूप आनंद वाटतो.
भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं त्यांनी, याचा सगळ्यांना आनंद आहे.
मेरी माटी मेरा देश अंतर्गत नाशिक जिल्ह्यात सुरगाणा इथं काल अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या कलशातली माती दिल्लीतल्या अमृतवाटिकेत नेली जाणार असल्यानं सर्वांना अभिमान वाटेल असं मत केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात राजनोली, पिंपळघर, कोनगाव आणि पिंपलस या गावातही अमृत कलश यात्रा काढण्यात आली. 200 अधिक नागरिक यात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं काल विविध मागण्यांसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. शिक्षकांकडून करून घेतली जाणारी अशैक्षणिक कामं बंद करावीत, शाळांचं खासगीकरण करू नये, यासारख्या विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल 7 गावठी पिस्तुलासह 116 जिवंत काडतूसं हस्तगत केली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. ही गावठी पिस्तुलं हैदराबाद इथं विक्रीसाठी नेत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन भुसे यांनी दिलं. त्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव बंद आंदोलन मागे घेतलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरात अभिवादन. पीक विम्याची 25% अग्रिम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न, कृषी मंत्री धनंजय मुंडे. नांदेड शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज नांदेड दौऱ्यावर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची काल 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.